डायरेक्टर्स डायरी 31 जुलैसाठी. मित्रांनो, सकाळी सकाळी रेडिओ लावला की अनेक कार्यक्रमातून आपल्याला कपडे धुण्याच्या विविध पावडरी आणि साबणांच्या जाहिराती ऐकायला मिळतात. कपडे कमी खर्चात अधिक स्वच्छ शुभ्र कसे निघतात हे प्रत्येक जाहिरात कलात्मकतेने आपल्या मनावर बिंबवत असते. आणि श्रोते हो, कपडे धुण्याच्या साबणांच्या या जाहिरातीत काही दिवसात एका नवीन आणि वेगळ्या उत्पादनाची भर पडणार अशी चिन्ह आता दिसू लागलेली आहेत. रस्ते धुण्याच्या पावडरी हे ते नाविन्यपूर्ण उत्पादन होय. अमुक पावडर वापरल्यामुळे रस्ते काळे कुळकुळीत होऊन अधिक चमकदार दिसू लागतील, तर तमुक पावडर वापरल्यामुळे रस्त्यांचा खरबरीतपणा जाऊन ते अधिक मुलायम होतील अशा प्रकारच्या जाहिराती काही दिवसातच आपल्याला ऐकायला मिळतील अशी आता तरी चिन्ह आहेत. आता मित्रांनो, रस्ते धुण्याची कल्पना मूलतः चांगली आहे बरं का. म्हणजे अख्ख्या युरोपभर दर काही दिवसांनी हे रस्ते धुण्याचं काम अंमलात आणलं जातं. स्नान केल्यावर माणसांना प्रसन्न वाटतं, पावसाच्या सरींनी झाडं टवटवीत होऊन बहरतात, तद्वतच रस्तेही स्नान घातल्यानं प्रसन्न दिसतील असं समजायला काहीच हरकत नाही. अर्थात बहुचर्चित अशा या रस्त्यांच्या धुलाईपूर्वी या संदर्भात अनेक गोष्टी मनामध्ये येतात. केवळ रस्ते धुण्यानं त्यांचं सौंदर्य वाढेल किंवा धुतल्यावरच एखादा रस्ता चांगला या प्रकारात मोडेल अशी कल्पना करणं योग्य होणार नाही. आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व शहरातल्या आणि राष्ट्रीय महामार्गांना आहे, आणि त्यामुळे रस्त्यांची देखभाल तितकीच महत्त्वपूर्ण झालेली आहे. आपण जसं मनापासून काम करतो तीच भावना जाणीव आपल्या रस्त्यांबाबतही निर्माण व्हायला हवी. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या पुणे शहरातल्या रस्त्यांची स्थिती मागच्या वर्षी काय झालेली होती. पुणे गेलं खड्ड्यात या नावानं वर्तमानपत्रांचे रकान्याचे रकाने भरले, आणि अर्थात ते साहजिकच होतं, कारण रस्ता असा म्हणून काही या पुण्यामध्ये कुठं शिल्लक नव्हता. खड्ड्यांची संख्याच प्रचंड वाढलेली होती. आता यावर्षी मात्र या पावसाच्या मोसमामध्ये ही परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे, आणि आपल्या पुणे शहरातले बहुतांश रस्ते हे बरे झालेले आहेत किंबहुना चांगले झालेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. शेवटी मित्रांनो, रस्त्याचा वापर आपल्याला आपल्यासाठीच करायचा आहे. वृक्षतोड थांबण्यासाठी अनेक प्रकारे जनमतजागृती आपण करत आहोत, त्याच पातळीवर रस्त्यांची स्वच्छता, त्यांचं सौंदर्य टिकवण्यासाठी योजनांचा आणि मूलतः शिक्षणाचा पाया घालणं जरुरीचं आहे. रस्ते स्वच्छ सुंदर असण्याचं महत्त्व पटलं की मग ते पाण्यानं धुवून अधिक सौंदर्यपूर्ण करणं हे नंतरच उचित ठरेल, आणि मग अशा एखाद्या सुंदर रस्त्याच्या वळणावर कुणालाही जरा थांबायला आवडेल, नाही का.